विविध भारती पुणे प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील लष्करी क्रीडा संस्था आणि महू इथल्या लष्करी क्रीडा संस्थेत मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया युथ वसतिगृहाचं उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते आज पुण्यात करण्यात आलं. यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि भारतीय अॅथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्ज यांच्यासह भारतीय क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जनरल मनोज पांडे यावेळी म्हणाले की लष्करी क्रीडा संस्थेत उपयुक्त पायाभूत सुविधांसोबत क्रीडा औषधी पूरक आहार खेळाडू पुनर्वसन सुविधा उपलब्ध होतील. क्रीडा प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचा उपयोग ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना होईल. 12 ते 16 वर्ष वयोगटातील मुलींना क्रीडा व्यासपीठ प्राप्त व्हावं आणि जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळावं हा हेतू आहे. या तुकडीच्या माध्यमातून ऑलिम्पिकसाठी आवश्यक विविध क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी 1124 मुलींमधून 35 मुलींची निवड करण्यात आली. 24 मुली पुण्यात तर 11 मुली महू इथं प्रशिक्षण घेणार आहेत. 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर आणि बारामती या दोन मतदारसंघांची मतमोजणी पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात होत आहे, तर मावळ मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या रांजणगाव इथल्या गोदामात होणार आहे. मतमोजणी केंद्रापासून 100 मीटरच्या अंतरात मतमोजणी कर्मचारी उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांखेरीज अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी स्पष्ट केलं आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी म्हणजेच 27 मे या तारखेला दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार आहे. मंडळानं निश्चित केलेल्या 6 अधिकृत संकेतस्थळांवरून हा निकाल पाहता येईल, तसंच त्याची छापील प्रत देखील घेता येईल अशी माहिती मंडळानं प्रकाशित केलेल्या पत्रकात दिली आहे. कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना आज पोलिसांनी अटक केली असून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलासोबत असलेल्या चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतर्फे मुंढवा कोरेगाव पार्क एरंडवणा सदाशिव पेठ या भागांमध्ये हॉटेल रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्यात आली. मुंढवा आणि घोरपडी परिसरातील हॉटेल्सवर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती बांधकाम विकास विभागाकडून देण्यात आली. शहरात 14 ठिकाणी 19 हॉटेल्सवर केलेल्या कारवाईत सुमारे 16,000 चौरस फूट बांधकाम देखील काढून टाकण्यात आले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खतं बियाणं कीटकनाशकं उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राची 14 भरारी पथकांकडून तपासणी मोहीम सुरू केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सहकार्यानं ममता अंधकल्याण केंद्रातील 22 दृष्टीहीन विद्यार्थ्यांची हिमालय मोहीम नुकतीच पार पडली. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी मनाली इथं 10,000 फूट उंचीवरील अटल बोगदा पार करून खोकसर या ठिकाणी बर्फाचा आनंद लुटला. बियास नदी काठावरचं गरम पाण्याचं कुंड माउंट एव्हरेस्ट मूळ शिबीर तिथली जीवनपद्धती संस्कृती राहणीमान आहार या बाबी विद्यार्थ्यांनी गिरीप्रेमीच्या गिर्यारोहकांकडून संवादाच्या माध्यमातून जाणून घेतल्या. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्याचं सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. पुढील महिन्यात रशियातील मॉस्को शहरात होत असलेल्या 7व्या ब्रिक्स फेस्टिवलमध्ये पुण्याच्या रूपक नृत्यालयाच्या कथक नृत्य संघाला आमंत्रित करण्यात आलं आहे. ब्रिक्स फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचा मान मिळालेला रूपक नृत्यालयाचा देशातील एकमेव संघ आहे अशी माहिती संस्थापिका मंजिरी कारुळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील नवले पुलावरील अपघात टाळण्यासाठी ब्लूम फील्ड ते भूमकर चौक दरम्यान 6 मीटर रुंदीचा सेवा रस्ता विकसित केला जाणार आहे. 220 मीटर लांबीचा हा रस्ता झाला तर नवले पुलावर आणि आसपासच्या परिसरात होणारे अपघात आणि रहदारी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार या रस्त्याची आखणी करण्याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाकडून शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला आहे. पुणे शहरातील गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं जनआंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालून गॅस एजन्सीच्या गोदामाची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी दिली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.